त्यामध्ये हसायचं जीवनाच्या पिचवर छोट्या छोट्या गोष्टींनी खेळते राहो रे खेळते राहो स्वप्नांच्या बॉल सोबत जगायचं या मैदानात खेळते राहो रे शाळेतले ते मजेशीर खेळ आता पण आठवत आहेत त्या सगळ्या आठवणींनी खेळते राहो रे धावायच आहे आयुष्याच्या रेषेवर गुलाल उधळून खेळते राहो रे खेळते राहो स्वप्नांच्या बॉल सोबत जगायचं या मैदानात खेळते राहो रे
श्रोते हो खेळते राहो हा आमचा क्रीडाविषयक कार्यक्रम आता आपण ऐकूयात
नमस्कार मी गौतमी उमेश शिकलगार आज 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो पण 29 ऑगस्ट हा दिवसच का तर यामागे ही एक कहाणी आहे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे नाव भारतातल्या प्रत्येक क्रीडाप्रेमीला ठाऊक असेल स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं होतं 1928 1932 आणि 1936 अशा 3 सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या जादुई खेळामुळं भारतानं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात ही आलं होतं याच मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 सालचा त्यानंतर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते आर्मीत रुजू झाले पण लष्करात भरती झाल्यानंतर क्रीडाप्रेमी असलेल्या ध्यानचंद यांनी मेजर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी खेळण्यास सुरुवात केली पुढे याच ध्यानचंद यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या 1928 साली ॲम्स्टरडॅम 1932 साली लॉस एंजल्स आणि 1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ध्यानचंद यांच्या नेतृत्वात सलग 3 वेळा सुवर्णपदक जिंकलं 1936 साली जर्मनीचा हुकुमशहा हिटलरने देखील ध्यानचंद यांचा खेळ पाहून भारावला होता मेजर ध्यानचंद यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिटकलेला असे वर्णनही ऐकायला मिळायचं ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400 हून अधिक सामने खेळले यात त्यांनी जवळपास 1000 गोल करण्याचा पराक्रम देखील केलाय हॉकीच्या मैदानात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या अद्भुत खेळाडूसाठी तसेच त्यांना सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती म्हणजेच 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला खेळ आणि खेळांचं आपल्या जीवनातील महत्त्व देशातील प्रत्येक नागरिकाला पटवून देण्यासाठी 2012 सालापासून हा दिवस साजरा केला जातो
खेळते रहो हा क्रीडाविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकला आता वळूयात पुढील कार्यक्रमाकडे